सुने वचन से वाचे काई सत गुर बाणी
Thank you.